कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी शरद बंगशे. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ज्यांची नुसती नजर जर तुमच्यावर पडली ना तर तुम्ही थरथर कापाल. ॲक्च्युली तसं इम्प्रेशन आहे, पण तसे म्हणतात ना, नारळ जसा वरतून कडक असतो आणि आतून अगदीच असा नरम असतो, असं गोड व्यक्तिमत्व त्यांचं आहे. मी बोलते आहे शरद पोंगशी ह्यांच्याबद्दल आणि ते सध्या आहेत आपल्यासोबत. हॅलो सर.
हॅलो.
पहिले तर आम्हाला पहिल्याच पावसात भिजायला मिळालं तुमच्यामुळे, कारण की आम्ही पावसात भिजत यु नो रस्ता शोधत फायनली इथे पोहोचलो. आणि अर्थातच आता तुमच्या आयुष्याचा प्रवास जाणून घ्यायचा आहे, तर मला सांगा की तुमचा जन्म काय मूळचा मुंबईचा आहे का, तुमचे आई वडील कुठले आहेत, आणि मुळात तुमचं हे नाव शरद इतकं गोड नाव हे कोणी ठेवलं?
माझा जन्म मिरजेला झाला, म्हणजे साधारण बायका माहेरी जातात पहिल्या बाळणपणाला, त्यामुळे माझं मिरज हे आजोळ आहे, त्यामुळे तिथे माझा जन्म झाला. आणि पोंगशे आडनाव आहे, हे जरा विचित्र आडनाव आहे, जोडाक्षर आहे, तर ते बोलायला उच्चारायला खूप लोकांना येत नाही, म्हणून माझ्या आईने डोकं अडवलं की नावामध्ये कुठली उकार आकार वेलांटी अनुस्वार असता कामा नाही, म्हणून शरद इतकं सरळ सोपं नाव ठेवलं तिने.
क्या बात है. तुमचे आई वडील काय करायचे, तुम्हाला भावंड बहीण किती आहे?
नाही, मला भाऊ बहीण कोणी नाही, मी एकटा आहे. आणि आई वडील दोघेही त्या काळात नोकरी करायचे, त्यामुळे मग मिरजेलाच माझा आजोळ खूप मोठा आहे. तर आजोबा म्हणाले तुम्ही दोघं शांतपणे नोकरी करा, मुलाला इथेच ठेवा. माझे वडील BST मध्ये नोकरी करायचे, मुंबई बेस्ट ट्रान्सपोर्ट मध्ये, आणि आई एका प्रायव्हेट फर्म मध्ये नोकरी करायची. आणि मग त्यामुळं मी माझं पहिली ते सहावी पर्यंत, सहावीत असताना आजोबा गेले तोपर्यंत मी मिरजेलाच राहिलो, मिरजेलाच शिकलो. मग आजोबा गेल्यावर आई वडील घेऊन आले, तेवढा मोठा पण झालो होतो मी सातवीत गेल्यामुळं, त्यामुळं मग टेन्शन नव्हतं, दिवसभर एकटा राहू शकत होतो. आजही मला एकट्याला राहायला खूप आवडतं.
ओके. आम्ही ज्या फ्लॅटमध्ये आलो आहोत तो देखील सरांचा दुसरा फ्लॅट आहे, म्हणजेच कदाचित एकटेपणा थोडासा हवा असतो तेव्हा तुम्ही इकडे येता.
इथे येऊन बसायचं शांतपणे, वाचन, इथे भरपूर पुस्तकांचा साठा आहे, पुस्तकं लिहायची वाचायची, काही लिहावं असं वाटलं तर लिहायचं. माझे लेख फार प्रसिद्ध झालेत, मी सोशल मीडियावरनं आतापर्यंत 150 लेख लिहिलेत आणि त्याचं ई बुक पण माझं आलंय. हा, तेव्हा मग इथे येऊन बसतो मी शांतपणे.
चला, म्हणजे घरापासून अजून एक दूर सेकंड होम ऑलरेडीच करून ठेवलंय तुम्ही. सर, तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही आजोबांकडे होतात आणि आजोबा आजींचे संस्कार वेगळेच असतात, तर अर्थात तुम्ही जेव्हा आजोबांसोबत राहायचात तेव्हा कदाचित त्यांनी तुम्हाला श्लोक म्हणायला शिकवले असतील, कदाचित त्यांनी तुम्हाला झोपताना स्टोरीज सांगितले असतील. कसं होतं तुमचं बालपण मिरजेमधलं?
बालपण फार छान होतं, ते अतिशय शांत शहर, शाळा उत्तम, हवा अप्रतिम. आजही तुम्ही बघत असाल तर अनेक आजारी माणसं मुद्दामहून मिरजेला जातात. या देशातले सर्वात उत्तम दवाखाने, हॉस्पिटल्स हे मिरजेमध्ये आहेत. म्हणजे मी असं ऐकलं आहे की नाककानघशाचे जे गोसाव्यांचं हॉस्पिटल आहे तिथे साक्षात लता मंगेशकर फक्त तिथेच जाऊन ट्रीटमेंट करतात, त्यामुळं ते फार छान शहर, उत्तम आहे. आणि संस्कार कसे असतात, म्हणजे संस्कार एक भाग असा आहे की संस्कार असे ठरवून बसवून संस्कार केले जात नाही. आजोबा वडील हे जे काही सकाळी 4-4:30 वाजल्यापासून स्तोत्र ऐकायला यायची, कानावर पडायची, म्हणजे मी आजपर्यंत अथर्वशीर्ष असेल, श्री सूक्त असेल, पुरुष सूक्त असेल, ही कुठलंही मी असं पुस्तक घेऊन पाठ केलेलं नाही आहे. हे म्हणजे ऐकून 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 पॉप माझी ती पाठ झाली आणि त्याच्यामुळे वाणी शुद्ध झाली, जीभ पातळ व्हायला मदत झाली. आणि या सगळ्याचा मला पुढे जाऊन नाटकातनं काम करताना, म्हणजे नथुरामचे संवाद ऐकताना लोक म्हणतात हे ऐकूनच आम्हाला दम लागतो आणि तू जिभेचे तुकडे कसे तुझ्या पडत नाहीत असं.
पण आता जेव्हा तुम्ही मिरजेवरनं मुंबईत आलात, तो कुठला एक मोठा बदल तुमच्यात घडला?
मोठा बदल असा घडला की तिथे माझ्यातले जे नाट्यगुण होते, जे काही कलावंताचे गुण होते, ते तिथे मिरजेला काही स्कोपच नव्हता. फक्त शाळेचं गॅदरिंग व्हायचं, त्या गॅदरिंगमध्ये मी भाग घ्यायचो.
कोणती नाटिका तुम्ही केली होती ती आठवते पहिल्यांदा?
त्याचं नाव आठवत नाही, पण एक म्हातारा म्हातारी काहीतरी हरवलेलं शोधत असतात, असं दुसरी का तिसरीत असताना जे आहे ते, तर तेव्हापासून मी म्हाताऱ्याचे रोल करायला लागलो. तो आत्ताही बघा, मी म्हणजे उंच माझ्या झोकामध्ये मी म्हातारा केला, किंवा मी 34-35 वर्षाचा असताना मी 60 देवराम खंडागळे केला, सगळे म्हातारे त्याची सुरुवात मला वाटतं त्या दुसरी तिसरी ते झाले. माझ्या मुख्य कलागुणांना भयंकर वाव मिळणारं वातावरण होतं. आमच्या बाजूला दत्ता केशव म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतले फार मोठे दिग्दर्शक, खूप मोठं नाव होतं. त्यांची जी मुलं होती, संगीत कुलकर्णी आत्ता अतिशय मोठा नामवंत निर्माता दिग्दर्शक आहे, हां, तर तो त्यांचा मुलगा, आणि त्याचा मोठा भाऊ सागर कुलकर्णी, आणि हे सगळे आम्ही एकत्र आलो तिथे मुंबईत आल्यानंतर. मग आमची एक सण विवी सस्नेह नमस्कार विनंती विशेष अशी आम्ही एक कला संस्था काढली आणि मग तिथून आमची खरी सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेला 10 ते 11 एकांकिका स्पर्धा व्हायच्या. त्या सगळ्या एकांकिका स्पर्धेत आम्ही एकांकिका करायला सुरुवात केली आणि हा फार मोठा बदल झाला मुंबईत आल्यानंतर. मी 8वीत असताना पहिल्यांदा एकांकिका स्पर्धेत काम केलं आणि तिथून जी मला जी आवड होती त्याला एक चांगलं मूर्त रूप मिळालं आणि मला लक्षात आलं की आपल्याला हेच करायचं आहे. आणि मी तेव्हाच सांगून टाकलं आईवडिलांना, एकुलता एक मुलगा, आणि मी त्यांना एक प्रचंड मोठा धक्का देऊन टाकला की मी 10वीच्या नंतर शिकणारच नाही आहे. मला काढीचा इंटरेस्ट नाही आहे. मला अक्षरशः पुस्तकं नुसती उघडून मी बघत बसायचो. मला त्याच्यात कधी रमलोच नाही मी आयुष्यात. 93.5